su segal dompar aikopiang mozolno moskar. A Frankie Fernandez, Melbourne, Australia sa tupka yo goincho kobro kokniklan pawitan. Az janerachi 28 tarik. Mukil kobro mulyar maidai nuiche babten. Kendra sarkaracha Central Water Tribunal hane Karnataka sarkarak detail project report DPR haka onmoti dilak kori ani Karnataka sarkaran hache fudle kam suru korpak fudlo paul mallator ya velar ami vichalle Rajendra Kirkar hache lagi tachi rai
Karnataka sarkaran ata kalsa bandura ne haltara ya tin prakalpa cha madhyamatyan udak olon harpa khatir je yajna suru kelle asa te rokpa khatir goy sarkara samor ata वन्यजीव जो 1972 कायदो आसा आणि 29वे कलम जे आसा त्या माध्यमातल्यान प्रयत्न करपाक जाय. कारण एखाद्या अभयारण्याच्या दिशेन येवपी नैसर्गिक उदकाचो प्रवाह आसा हो कर्नाटक विस्कळीत करूंक शकना किंवा तो वळून व्हरूंक शकना असे कायद्यान म्हटलेले आसा. पूण सध्या कर्नाटक सरकार नॅशनल वॉटर पॉलिसी म्हणजे जे पिवपाच्या उदकाक प्राधान्य आमच्या भारताच्या जलनीती धोरणात दिले आसा त्याचो ढालीसारखो उपयोग करून आपलो प्रकल्प पुढे व्हरपाक प्रयत्न करता. पूण असे असताना त्यांना पर्यावरणीय वन्यजीव दृष्टिकोनातल्यान ना हरकत दाखले मेळप गरजेचे आसा आणि गोय सरकारान ह्या दृष्टिकोनातल्यान त्यांना आडोवपा खातीर यत्न करपाक जाय. त्याच परीन कर्नाटकान जे स बंधारे घालपाचे सुल्ला नाल्याचे थरयलेले आसा तो सगळो वाठार जो आसा तो आंतरराज्य वाठार आसा. म्हणजे एके वटेन गोयची सीमा आसा, दुसरे वटेन कर्नाटकाची सीमा आसा. गोयच्या परवानगी शिवाय कर्नाटक सरकार हे प्रकल्प जे आसा ते पुढे व्हरपाक शकना आणि ह्या प्रकल्पाक लागून एकंदर गोयचे जे म्हादय अभयारण्य आसा थंय आसपी जे वाघ आसा, बिबटे आसा किंवा हेर जे रानटी जनावर आसा त्यांच्या अस्तित्वचो प्रश्न आसा हो प्रश्न गोय सरकारान व्यवस्थितपणान मांडपाक जाय आणि एकंदर कर्नाटकाक रोखपाक प्रयत्न करपाक जाय.
मदयसून दक्षिण गोयांत हालीच्या दिसांनी रेल विकास निगम लिमिटेड आणि कन्सॉर्टियम आरओसी हंगा रावतेल्या लोकांचे झूज पेटला. कारण केंद्र सरकारच्या रेल विकास निगम लिमिटेड हाणे डबल ट्रॅकिंग हाचे काम करूंक सुरू केला. या कारणाक लागून ह्या वाठारांत रावपी लोकांचो भरपूर त्रास जातात आणि जायते जाणांची शेकडे वर्सां मायज बांदलोली घरां मोडपाक प्रयत्न चालू आसा. आणि ह्याच कारणाक लागून गोंयचो एकवट हाचो मुखेली ऑर्वेल रॉड्रिगेज हाणे सरकारी अधिकाऱ्यांक शिटकावणी दिल्या.
आयज एक पुलीस फोर्स घेऊन रेल्वेचे एम्प्लॉईज आमच्या गावांत भितर सरले आणि हे जायतीं घरां आहा रेल्वे ट्रॅका सायडीन ती तेणी येऊन डिमार्केशन स्टार्ट केले सर्वे. डिमार्केशन म्हणून जायना कित्याक देर इज इट इज नॉट ऑफिशियल एज सच. सो ते येयले आणि पुलीस फोर्स घेऊन पुलीस फोर्स कितें आर्मा बीन घेऊन ते आता आमकी येन गांवा येन धमकी दिवप पुलीस फोर्स घेऊन आणि आमचे सिनियर सिटीजन आहा ते जे भुरगे इस्कला वयता नाल्या कोण कामां गेलो आसता ते वखदां येन हे कामां करता. आणि हांव नको हे आतां कितें अशें करून करता ते आमची लोकल बॉडी आहा इलेक्टेड पंचायत आहा आणि आमचे सरपंच दोन्ही वेलसांवक आणि कंसाली एरिया वाठारांत त्यांना खबर आहे इश्यू आहे म्हणून आणि ते रिस्पॉन्ड करता लोकांचे कितें इश्यू बीन आसले. सो तेणी आता हे कितें सर्वे करता ना कितें करता त्यांना एटलिस्ट तेणी हे पंचायतान कडीत करचे. फाल्यां अंटुवाड कितें इन्सिडंट जालो कोण रिस्पॉन्सिबल. हांव मागता आमच्या कलेक्टर साऊथ तू मात्शे हे कर आणि चोय कितें चल्ला ते अशें हे करून कलेक्टर साऊथ तू मात्शे हे कर आणि चोय कितें चल्ला ते अशें हे करून धदागिरी करून लोकांची भाटां बेसां इलिगली ट्रेसपास करून तुमचे काम करूंक आम्ही गांवकार दिवपा ना.
ह्या गेल्ल्या सुमनांत जानेवारीच्या 26 तारखेक भारतांत रिपब्लिक डे मनयलो. पण दक्षिण गोयांत दक्षिण गोयच्या कलेक्टर ज्योती कुमार आईएस हाणे एक वेगळो भाषेचो वादविवाद सुरू केलो. या कलेक्टरान ह्या रिपब्लिक डे मनोवपाक दर एकल्या सरकारी खामदारा लागी 1000 रुपया मागले. काँग्रेस पक्षाचो आल्दोना मतदारसंघाचो आमदार ॲडव्होकेट कार्लोस आल्वारेस फरेरा हाणे हाचेर खोड केली.
Collector is a very responsible officer. The collector is an IAS officer, and I think the collector knows the powers and jurisdiction, even the power to issue such an order. It is completely financial mismanagement which is being done. Konache naav aata koshi katle, kon receipt ditlo, kon accountability kotlo, and koshi excessive acting kotle timi, party korpak koshi aata, sarkar koshi morna. असेंब्लीत काढला इव्हेंट मॅनेज म्हणता कशी कितें पोटेनी म्हणटात आनी रिपब्लीक डे सेलिब्रेट करपाक कशी ना. वॉट कायंड ऑफ एडमिनिस्ट्रेशन इज दीस. हाव कुड द कलेक्टर हॅव इवन इश्यूड सच अ रिटन डायरेक्शन अँड वॉट इफ द ऑफिसर्स डोंट कम्प्लाय. यू विल ट्रान्सफर देम, यू विल पनिश देम. आय डिमांड द कलेक्टर साऊथ गोवा शुड विथड्रॉ दिस ऑर्डर इमिजिएटली.
तर ऐकूपियानो ह्यो जाण असले आमच्यो सुसेगाद दोंपार कोंकणीतल्या बातम्यो मेलबर्न ऑस्ट्रेलियासून. मेळूया दुसऱ्या सोमारात, ते मेरेन मोगा संदी.
तेरी कोकणी उरतेली सर्व काळा. चानो वो वेळ शिंपेंतली मोतिया ऐकूंचो सॉरेन कर्कगार्ड वो 19व्या शेकड्यांतलो डेनमार्कांतलो तत्वशास्त्री आणि देवशास्त्री फिलॉसॉफर आणि थिओलॉजियन. ताच्या एका पुस्तकांत तो आमकां ही काणी सांगता. एक तरणाटो राजकुंवर आसलो, खूब सोबीत स्वभावान खूब मोगाळ मोवाळ आसलो. आनी एक दीस तो घोड्या गाडयेर बसून आपल्या राज्यांत असो भोंवंक गेलो. मातशे गांवगिऱ्या वाठारांत गेलो आनी थंयसर ताका शेतांत एकटी चली काम करपी ताका दिसली. ती शेतकाराची धूव आसली. तिका पळयतच तो सारको पिसोत जालो, तिच्या मोगारच पडलो सारको. आनी तिचेच विशीं दिसरा चिंतूंक लागलो आणि म्हणूक लागलो हांवें तिच्या लागीं लग्न जावंक जाय. तीच म्हाका सांगलेली स्त्री. आतां तो राजाचो पूत म्हणटच ताका आडायतालो कोण आसा? ताका मन आसल्यार आनी ताणें सांगल्यार ती चली ताची जाता, कित्याक तो राजाचो पूत. पूण मागीर तो चिंतूंक पडलो आनी ताच्या मतीन ताका विचार आयलो, बरें म्हाका म्हज्या हातांत अधिकार आसा, पदवी आसा, ती घडये फाल्यां म्हजी जातली, पूण ती खरीच म्हजो मोग करतली वय? आतां तिका कशी जातली, कित्याक आपूण आतां राजवाड्यांत पावली, राजाची आतां आपूण घरकान्न जाली, हें तिका बरें दिसत. पूण ती सदांच लालविकाय घेतली. राजान म्हजेर उपकार केलो, म्हजे कडेन लग्न जालो, हांव शेतकाराची धूव आसली, म्हाका हें फावो नासलें, पूण राजाक लागून हें फावो जालें अशी ती चिंतची ना. आनी ती म्हाका दिसना ती म्हजे बरोबर अशी रावतली म्हणून, ती सदांच म्हजे प्रास सकयल रावतली. मागीर ताणें विचार केलो, ना ती जर म्हजे बरोबर जावंक जाय, तिणें म्हजो काळजांसून जर मोग करूंक जाय, हांवें ही राजाची पदवी सांडूंक जाय आनी हांवें एक सादो मनीस, एक शेतकार जावंक जाय. तेन्ना हांव आनी ती एका पांवड्यार आसतले हांव अशें ताका दिसलें. आनी ताणें खंय राजाची पदवी सोडून दिली. काणी हांगासर सोंपता. कर्कगड आमकां सांगना फुडें त्या राजकुंवराचें कितें जालें, तो तिचे कडेन लग्न जालो वय व जावंक ना कांयच ना. कर्कगडाचो उद्देश त्या काणयेच्या शेवटाचेर नासलोच, ताचो उद्देश आसलो इतलोच, तो राजकुंवर सोबीत तरणाटो, मोगाळ मोवाळ भुरगो, तो एका खेडेगांवांतल्या एका शेतकाराचे दुवेचेर कितलो मोग करता, कितलो तो तिचेर मोगार भुलून वता, हे सांगपाचे आसलो उद्देश ताचो. आतां ही काणी आसा पळय ती हांव आमच्या क्रिस्तांव धर्मा कडेन हाडूंक सोदतां. म्हणजे आमी क्रिस्तांव धर्मांत आमी अशें मानता, जें आमकां दिसता, दोळ्यांक दिसता आनी दिसना, हें ब्रह्मांड, युनिवर्स, हें सगळें देवान रचलें. तें आपशीन जावंक ना, तें देवान रचलें. आनी कित्याक ताणें रचलें? ताका ती रचची गरजच नासली, पूण ताणें तें सगळें मोगान रचलें. आनी ताणें मनशांकूय रचली, दादलो आनी स्त्री. आनी जेन्ना मनीस संवसारांत वाडत गेले, तांणी पाथक केलें, देवाच्या मांडवळी प्रमाणे मनशां जियेली नात, देवाक अपमान जालो, पूण मनशांक सांडून घालचे सुवातेर देवान तांची सोडवण करूंक घेवचिली. देखून सांज जुवांव आपल्या शुभवर्तमानांत अध्याय 3:16 अशें म्हणटा, देवान संवसाराचो इतलो मोग केलो, संवसाराचेर ख्यास्तीचें फर्माण मारूंक न्हय, मगर संवसाराची सोडवण करूंक ताणें आपल्या एकल्याच मोगाच्या पुताक संवसारांत धाडून दिलो. पळय देवान इतलो मोग केलो, मनशाचो इतलो मोग केलो, आनी ताच्या कडेन आनी कितेंच नासलें, ताच्या कडेन आसल्यांतले बऱ्यांतले बरें ताच्याच पुताक. आतां हे पुताक म्हणल्यार ही एक मनशांची भास, देवाक पूत ना, कित्याक देव आमच्या भाशेन मनीस न्हय. पूण आमच्या क्रिस्तांव धर्मांत आमी मानता एक देव आसा, आनी एका देवातेन ते एक जाण आसात, बाप, पूत आनी पवित्र आत्मो. आतां पूत म्हणजे जेजू क्रिस्त, जेजू म्हणजे देवान आपणा समान असच्या जेजूक या संसारान आमची सोडवण करूंक धाडून दिलो. इतलो देवान मोग केलो आणि हीच देवाच्या मोगाची खबर जेजून आमकां दिली. आतां देव आमचे सवें इतलो मोगाळ आणि मोवाळ आणि आपणाचो मोग ताणें आमचे सवें वांटून घेतलो, तर आतां आमी आमकां जो देवाचो मोग मेळ्ळा तो आमी येरा सवें वांटून घेवंक नाका. तो वांटून घेवंक जाय. आनी आमी कसो वांटून घेवप? जेन्ना हांव सगळ्यांचो मोग करतां, भेदभाव कितेंच करिना, हांव तांची जात कात पळयना, धर्म पळयना, रंग पळयना, वठार पळयना, भितर लिंगायती भायली खंयची म्हाका कांयच लागना. ती सगळीं म्हजे भशेनूच देवाची भुरगीं, देखून ती म्हाका भाव भयणी. ह्या चिंतपान हांव जेन्ना हेरां कडेन पळयतां, उलयतां आनी वागतां आनी म्हज्यान तांकां कितें बरें करूंक जाता तें हांव करतां, तांचे सवें शांतीन जियेतां, एकवटान जियेतां, हांव व्हडलो तूं ल्हान, हांव बरो तूं खोटो, असलें चिंतप घेनासतना आमी सगळीं एक. आमी देवा थावन आयल्यां, आमकां देवाशी पाटी वचूंक आसा आनी ह्या संवसारांत आमी सगळीं यात्रीक पिलग्रिम्स. ह्या चिंतपान जेन्ना हांव जियेतां तेन्ना हांव देवाचो जो भोग म्हाका मेळ्ळा तो हांव येरा मध्ये वांटून घेता. तसो राजाचो पूत शेतकाराच्या दुवेच्या मोगार पडलो, तसोच देव आमच्या मोगान पिसो जालो. देव आमच्या पासून मोगान पिसो जाल्ल्यान आतां आमी देवाच्या मोगान पिशीं जावंक जाय. आतां पिशें म्हणजे ते थंय पिशांच्या हॉस्पिटलांत आसता तसले पिशे पण हांव उलयना. आमी मोगाची पिशीं म्हणजे आमचें जिवीत फकत तें मोगाचें जावंक जाय. थंयसर रागाक सुवात ना, थंयसर नसायेक सुवात ना, थंयसर कसल्याच वांकडेपणांक सुवात ना. थंय फकत सुवात आसा सकारात्मक तत्वांक, पॉझिटिव्ह वॅल्यूज. तर तसली मोगाळ मोवाळ मनशां आमी जावया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
सांग पात्र विकारा
पादिगारे गार ना झाल्यार सांगटाचा पुरा आग आग मिरे नी दो तोरा
पुरे सांग पात्र विकारा
पादिगारे गार ना झाल्यार सांगटाचा पुरा तो किते की पिया तिनी आयलो कुमसारा
Yeah. बाबा माका एक कोंकणी गीत शिकय.
आवय तुका कोंकणी गीत शिकयचंय? जायत पाय पहिले हांव म्हणटा उपरांत तुवें म्हणू जाय सजमाले.
ओके
जे कॅमेरा ऑफ करू सात इतल्याच पुरो.
घेऊन आयल्या तुमकां सुशेगाद दनपार ऑकलँडाचो कोंकणी रेडिओ प्रोग्राम हर एका सनवारा पावणे चार वरार 104.6 प्लॅनेट एफ एम आवय आणि ऑनलाईन ऐकून वशात तुम्ही www.planetaudio.org.nz/सुशेगाद दनपार.
सोरिया तू देखता है आमोर भी क्यों हंसो हंसता है कूटान की देंगी संगों का शेताए हाथ भाषण सिग्नल करता है सुने लाई रातम सोरिया तू देखता है आमोर भी क्यों हंसो हंसता है कूटान की देंगी संगों का शेताए हाथ भाषण सिग्नल करता है तुका मुझे मोग जालाशे दिसता मुझे काली जुमा का ते संगा
काळजाची धडधडी सडता तुका विसारून खाव जेणी भोगता
तुका मुझे मोग जालाशे दिसता मुझे काली जुमा का ते संगा
बगलेन दिसता सावळी तुझी फांत्याच्या आमाली दोळ्यां नुजा वेता तुझेर नदर मुझी हर एक तीर्थाच्या फांत्या परा आरशा बगलेन दिसता सावळी तुझी फांत्याच्या आमाली दोळ्यां नुजा वेता तुझेर नदर मुझी मुझे मोग जालाशे दिसता मुझे कालीज माका ते संता
काळजाची धडधडी सडता तुका विसारू खाऊ जेणी बघता
मुझे मोग जालाशे दिसता मुझे कालीज माका ते संता
काळजाची धडधडी सडता तुका विसारू
What a story, ne Dixon. तू ने एक पक्का हिरो म्हणत. And you know what? तुका एक सरप्राईज असा. One minute, okay? Hey, come inside. Come inside.
Hey, Dixon. तू किते हंगा? I didn't expect you here.
Okay, Dixon. हा का मेड. माझे फ्रेंड मेरुला. हा हा. तुम्ही आपली आपली स्टोरी मका सांगली. But आणि की काय सांगू का सांगे?
So actually काले बद्दे. ते मंगळूर तोन usually.
तुझ्या पूर्ण स्टोरीज मला गोत असा
Everest Coffee? roasted right here in Auckland. Everest Coffee use the highest quality Arabica AA coffee beans, giving you an elite blend of taste and strength. Treat yourself to the Wonder Coffee Bean. Enjoy Everest Coffee. It's for the discerning coffee palate. Everest Coffee. It's coffee at its peak. Available now at New World or buy online at everestcoffee.co.nz.
Sodan scombia c'è terza da nuttago tu moga Apli poro a tu curina Vore beccia mogan caris tu gelasta Tumburi antoiar curta e scola Tunda tano stomaca dita Sogle antoiar curun moga Apli a camac vigi vigi tu budauta Sogle a zovu scotuca Cora cai ureza un putina Curta tu buzai te sacrifici Dure chi gust tu già moga cusci metta Tu di swat che usa un cina Ti le acqua sono bangara di comutia Tu già moga zotao che usa in me Au vi sotta Muron di ugore moga Mug, 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 tu mug Deva vaglia tu sgomazzo dir Tu già un cararo in assugur Am ci man pago Mug, mug Deva vaya tus moans o deu Tu che o carado e da sugo Am chi man pago Na, 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 am chi man pago Na, 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 am chi man pago Kamak tangara yeta gurchen tu kam kurta jiu tu zogu tokta Kore mogan sogle kurta Rizvit man tu gami diu ki sorta Burgin du venza darat burza gelauta seva am chi kurta Tuje upkar moja moga Durwa ni ke na zatun te zau chena Sogle a zovu skotu ka Kona kai une zau putira Curta tu buzai te sacrifici Dure ki gris tu ja moga gushi metna Tu ji swat ki ungza uchina Dile ak paso nam bangara ni kumutia Tu ja moga totao ki ungza ina Au vi sota murong di ugore moga Mug, 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 tu mug Deva faya tu sgo amso dir Tu ji ukara dui da sugu Am chi man pago Mug, mug, tu mug Deva valia tu sgo amso dir Tu ji ukara dui da sugu Am chi man pago Na, 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 Am ka hasoi ta tun duk sun sun sokar zaun rati pasun baburta am ka lakon umogeta tuja pa oro moga moja mog mog tu mog deva vaya tus moan so de tuja ukararu ina so do am chi man pago Mog, mog, tu mog Deva vaya tu sgo amso diu Tu che o carado e da su Am chi man pago Mog, 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 tu amso Tu so mog, chi mer na su Calza na, ne va so amso Am chi man pago Mog, 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 tu amso Tu so mog, chi mer na su
Casanta, Chalana, ತಡಿ ಮಾರ್ಚಾಲ ಬೆಳೆದಿದ್ದರೆ ಕ್ಲಾಸ್ ಬಿಯರಿ ಕುಡಿದಿದ್ದರೆ
रेडियो प्रोग्राम हर एक सनवार पाने चार वार 104.6 प्लैनेट एफएम आवे ऑनलाइन ऐकूंक वशात तुम्ही www प्लैनेट ऑडियो डॉट ओ आर जी डॉट इन सेट फॉरवर्ड स्लैश सुशेगत दनपार
चुकोन गेलो नी जीवन सुरू जावक लागला बे
अरे खजर पहले 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 पौटे पेटताना तिचा सोबा एक पिसवन गेलो रे मोग 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 म्हणून पटले वेताना एकाच मारार मोगात पटले उपरांत शेजारांनी ओटूक मेळून माटो खालो रे पदरी नमते खजर केले तसे खजर जाऊन बायले संगीत जी येताना चोवीस वरां बोटले जालो ने अरे खजर पहिले 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 पावती पेटताना तिच्या सोफा एक पिसवून गेलो रे म्हणून पटले वेताना एकाच मारार मोकार ते पटले उपरांत शेजारांनी ओटूक मेळून माटो खालो रे पदरी नमते काजार केले तशे काजार जाऊन बायले सगळीची येताना चोवीस वरां फुटले जालो ने मोगरे 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 म्हणून मोग केलो हांवे मोगर म्हणून काजार जालो ने येदोळ पर्यंत सगळो सुखून गेलो ने जीवन सुरू जावंक लागलवे